नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेल्या कारवाईत 100 दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य दलाचे 40 सैनिक ठार. शस्त्रसंधीनंतरही सीमेवर आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्करी कमांडर्सना सर्वाधिकार. डीजीएमओ पातळीवर आज पुन्हा चर्चा. ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक. संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात शिवसृष्टी उभारणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. खेलो इंडिया स्पर्धेत 80 पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम. आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये 9 दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यात 100 दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य दलाचे 40 सैनिक ठार झाले. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये IC-814 विमान अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या युसुफ अजहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूर ही मोहीम दहशतवादी, त्यांचे आश्रयदाते आणि दहशतवादाची योजना आखणाऱ्यांना शिक्षा करणं तसंच दहशतवाद प्रशिक्षणाचे तळ नष्ट करणं या स्पष्ट लष्करी उद्दिष्टानं आखण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या छावण्या आणि प्रशिक्षण स्थळांची ओळख पटवून त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं सैन्य दलानं सांगितलं. या संदर्भात डीजीएमओ म्हणाले,
जैसे ही ऑपरेशन सिंदूर कॉन्सेप्चुअलाइज हुआ तो हमारा जो पीछे की कार्रवाई होती है स्पेड वर्क और टारगेट्स को आइडेंटिफाई और एनालाइज करने की कार्रवाई शुरू हो गई थी. हमने 21 दिखाए होंगे और भी हैं, आगे एंगेज किए जाएंगे, अगर जरूरत पड़ेगी तो जरूर एंगेज किए जाएंगे. लेकिन मैंने बताया कि इस समय जो इंट एजेंसीज ने हमें बताया कि फलाने कैंप में प्रेजेंस है, हमने उनको एंगेज किया. कुछ नाम मैंने लिए, कुछ नाम अभी पुख्ता किए जा रहे हैं. उसमें उन्होंने कहा है कि तकरीबन 100 से ज्यादा मारे गए हैं.
दरम्यान दोन्ही देशांचे डीजीएमओ सध्याच्या परिस्थितीवर आज दुपारी पुन्हा संवाद साधणार आहेत. पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेना दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. दोन्ही देशांदरम्यानच्या शस्त्रसंधीनंतर पंतप्रधानांनी ही बैठक बोलावली होती. 10 आणि 11 मेच्या रात्री झालेल्या युद्धविराम आणि हवाई हद्दीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पश्चिम सीमेवरील लष्करी कमांडर्ससोबत काल सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. डीजीएमओ चर्चेनंतर झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या बाबतीत चोख प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण अधिकार लष्कर प्रमुखांनी लष्कर कमांडर्सना दिले आहेत. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. त्यांनी काल लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं. ते म्हणाले,
मैं कहना चाहता हूं जिन भारत विरोधी और आतंकी संगठनों ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है और इसके लिए आज सारा देश भारतीय सेनाओं का अभिनंदन कर रहा है. ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है बल्कि भारत की राजनैतिक, सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है.
पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा social media@PIB.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. करुणेचा अवतार असलेल्या भगवान गौतम बुद्धांनी दिलेला अहिंसा, प्रेम आणि दयेचा संदेश मानवाच्या कल्याणाचा मूळ आधार असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौतम बुद्धांनी सर्वांसाठी दिलेला शांती आणि दयेचा संदेश सामंजस्यपूर्ण समाज बनवण्याप्रती मार्गदर्शन करत असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमधील राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील भव्यता आणखी वाढवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल या पुतळ्याचं पूजन केल्यानंतर ते बोलत होते. या परिसरात शिवसृष्टी उभारण्याचं काम लवकर सुरू होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. नव्यानं उभारण्यात आलेला हा पुतळा भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन उभारल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जे काही तुफान या ठिकाणी येतात, तोकते वादळ असेल, फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली, त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सुरेख कामगिरी बजावताना पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत 30 सुवर्ण आणि 25 रौप्य पदकांसह 80 पदकं जिंकली आहेत. कर्नाटक 42 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर राजस्थान पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. चीनमध्ये शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. दीपिकानं टोकियो ऑलिम्पिक संघाच्या सुवर्ण पदक विजेत्या कोरियाच्या कांग चायोंगचा 7-3 असा पराभव केला तर पार्थ साळुंखेनं पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्या फ्रान्सच्या बॅप्टिस्ट एडिसचा 6-4 असा पराभव केला. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी एक दिवसीय क्रिकेट मालिकेत महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करत तिरंगी मालिकेचं विजेतेपद पटकावलं. काल कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 97 धावांनी विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 342 धावा केल्या. स्मृती मंधानानं 116 धावांची खेळी केली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव सामन्यातले 10 चेंडू बाकी असतानाच 245 धावांवर आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 तर अमनज्योत कौरनं 3 बळी मिळवले. या मालिकेत एकूण 15 बळी मिळवत स्नेह राणा मालिकेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीत भारतीय जवानांचं मनोबल उंचावण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर मोहिमेत हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल जालना शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेली तिरंगा रॅली मराठवाडा मुक्तीसंग्राम हुतात्मा स्मारक इथं विसर्जित झाली. हवामान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात काल अवकाळी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात हरंगुळ खुर्द इथं राहुल जाधव या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे तर लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेल्या कारवाईत 100 दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य दलाचे 40 सैनिक ठार. शस्त्रसंधीनंतरही सीमेवर आगळी करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्करी कमांडर्सना सर्वाधिकार. डीजीएमओ पातळीवर आज पुन्हा चर्चा. ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक. संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढचं आमचं उर्दू बातमीपत्र 9:20. नमस्कार.